डोंबिवलीकर संगीत महोत्सव 2014. संगीत दुनियेतील नावाजलेल्या कलावंतांच्या लाजवाब अदाकारीने मंत्रमुग्ध करणारा अविस्मरणीय कार्यक्रम येत्या 28 ते 30 नोव्हेंबर 2014 रोजी.
ऍसिडिटीची आग, मग पोटाच्या फायर ब्रिगेडला बोलवा. पुदिन हरा फिज, यात आहे लेमन आणि पुदिन्याची कूलिंग पॉवर जी ऍसिडिटीची आग विझवते आणि पोट ठेवते थंड. पुदिन हरा फिज, पोटाचा फायर ब्रिगेड.
लक्ष्मी पूजन. फार पूर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला. तो खूप श्रीमंत व पराक्रमी होता. त्याने आपल्या संपत्तीच्या व पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना व प्रत्यक्ष लक्ष्मीला सुद्धा कोंडून ठेवले. त्यावेळी श्री विष्णूने वामनाचे रूप धारण करून त्रिपाद भूमीचे दान मागितले आणि लक्ष्मीसह सर्व देवांची सुटका केली. ती याच दिवशी.
आज मी तुम्हाला कपाशीवर येणाऱ्या एका महत्वाच्या किडीबद्दल, म्हणजेच पांढऱ्या माशीबद्दल माहिती सांगणार आहे. हो, नीट पहा, हीच आहे ती पांढरी माशी जी तुमच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. चला तिच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
ड्राइव्ह करते समय मोबाईल फोन का इस्तेमाल ना कीजिए, ये हानिकारक हो सकता है. याद रखिए, कॉल रुक सकता है, दुर्घटना नहीं.
एक ग्लोबल हंट जो तलाश रही है बेस्ट परफॉर्मर इन डांस, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, जिन्हें नाज है अपनी परफॉर्मेंस पर, हौसला है अपने हुनर पर, उनके लिए एक गोल्डन चांस.
स्वागत है आपका यूपीआई यूनिफाइड पेमेंट इंटरफेस पर. सरकार के भारत को कैशलेस बनाने के अभियान में